कॅमेरा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत. फेमस थिएटर आर्टिस्ट, टीव्ही ऍक्टर, मूवी मध्ये ज्यांनी काम केलंय अशा सुनील बर्वे यांच्यासोबत, ते सुद्धा त्यांच्या घरूनच गप्पा मारतायत. मी सुद्धा माझ्या घरूनच तुमच्या बरोबर गप्पा मारतीये. आणि सुनील दादा, मला आता हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसापासून तुला करायची होती बट वेळ नव्हता म्हणून करता आली नाही, पण आता ती गोष्ट तू केलीस, ती कुठली?
मला सकाळी नाश्ता करायचा होता आठवडाभर. तर आठवडाभर मी ठरवून माझ्या बायकोला सांगून वस्तू वगैरे मागवून आठवडाभर मी घरात नाश्ता मी केला होता. ते तो एक छान ठरवलेली गोष्ट अकम्प्लीट झाली, टिक माझी पडली त्या कांबावरती फायनल. आणि बाकी तसे अनेक गोष्टी आहेत. मला गिटार स्ट्रम करायची, मला शिकायची खूप इच्छा होती, तर मी निदान शिकू शकत नाही असं कोणाकडून, पण काहीतरी आपलं तोडकं मुडकं वाजवण्याचा प्रयत्न करतो. अजूनही माझे फिंगर्स ते प्रॉपर येत नाही, तितका काही मी चॅम्पियन नाही झालो, पण निदान ते हातात घेतलं जाते, कधीतरी पेटी घेतली जाते हातात. या सगळ्या गोष्टी वाचन करू शकतोय मुळात. माझी दोन पुस्तकं वाचून झाली या दरम्यान, त्यामुळे बरं वाटतंय. एक सिरीज अख्खी गेम ऑफ थ्रोन्स नावाची सिरीज अख्खी संपवली.
93.5 रेड FM बजाते रहो.